अध्याय पाच. पासे त्या दोर्यातेकान्या गेरसेमान्या मुलखामयना एन तो ओड्यामाने उत्ताज खराब आत्मा लागला ओहडा योग माहू महानामाने निंगीन त्याल मिव्या. तो महानहा माय रोवे एन त्याल हक वेहको बांधीन आम्ही कादाल आवरता येईनाय. काहका त्याल खूब वे बेढ्य कोय एन हक वेहको बांध्या तेबी ते हकवो तोडी टाकल्या त्यो एन बेढ्य टुकडा टुकडा कोलाता एन त्याल ठिकाना वोय आहाटी ताकत कादाल बी नाय आती. तो बारी मास रात दिही महाना माय एन डोघा माय रोईन बोमले एन दोगडे गोटे कोय त्या आंग ठेची ले. इसुल दूर ने देखीन तो दाऊन दियेनो एन त्या पागे पोड्यो एन खूब जोर कोई बोमली नाकतो लाग्यो. ओ ईसु होगा ने कोता मोठा देवा पोहा तू माजे कहा पोड़तो हो आय तुल देवा होपत दाहो माल पीढ़े मा कहा का तो त्या लाखे ओ खरा बातमा या माहमाने नींग ते त्याल हो दिया तो नाव काय ते जवाब देनो मा नाव लोशकर कहा का आमा खूब भेजे एन आमहाल या देशा माने काड़ी देहे मा एकोय तो त्याल खूब रावनी कोए ता डोगा कुड़ाल डुकरहा योक मोठो टोवचोए तोवे बुथाय त्याल रावनी कोई का आमा त्या डुकरहा मा उराजे या हटी आमहाल दवाड़ी दे पासे ते त्याल परवानगी देनी तोवे ते खराब आत्मे निंगीन त्या डुकरहा माय उराये एन तो लोक बोग बेन ओजार डुकरहा टोवो खूब जोर से दावन तो जाइन कोड़ावो ने दोरिया माय पोड़ियो एन पाया माय गुचकाइन मोयो डुकरे रखनारा नाठा एन त्याहाय गावा माय एन रावन मोहमा ई बातमी आखी तोवे काय जाया ई एरा लोक येना त्या इसू उंगे येना तोवे तो बूत लागलो जो जामाय लोश्कर आता तो बोठलो फाड़के पवलो एन सुदेव इनलो त्याहाल देखायो एन त्याहाल बिया येना जहाय ती देखेल त्याहाय बूत लागला काय जाया ती एन डुकरा बदल जायली गोट त्याहाल आखी तोवे ते त्याहा मुलखामाने निंगी जावा एहकोय ते त्याल रावणी करा लागे पासे तो ओड्या माय बोहरा जाय तोवे पोयलो बूत लागलो माहू त्याल रावणी कोरा लागियो का माल तो आरे रोवा दे पेन ते त्याल या देना नाय तेर त्याल आख्या तू तो गो ओ गोरी हपाय जो मालके तो हटी कोले मोठे कामे को इहे एन तुवोय केहको दोया को ई त्याहा लाख तोवे तो निंग्यो एन जे मोठे कामे इसुई त्या हटी कोले आते ते दोपकाली मुलखा माय फैलावा लागियो तोवे होगा नोवाय लागी पासे इसु ओड्या मा बोहीन टेकानी फिरी गयो तोवे त्यापाय लोकहा मोठो टोवो जोम्यो एन तो दोर्या उंगिहा तो तोवे यायर नावा सोबाय ठिकाना योक अधिकारी येनो एन त्याल देखीन त्या पागे पड्यो ते त्याल खूब रावणी कोई का मा वाहनी पोही मोना वाटे वो है ती हारी ओइन जोगे या हटी तू येन तिवोय आथो पासे तो त्या रेनिंग्यो तोवे खूब लोक त्या पहलान जात एन त्या चमखी गोर्दी कोयत एन ता लोय वोवना रोगी कोय बारा वोरहे पिडाली योग थे आती ते खूब वैद्या आथे आल बोगीन ते पाय आता नाय आता ती होगा खुर्ची टाकेल तेरी तेल काहीच गुण नाय लागता ते रोग वाचतो गोयेल इसू बदल गोठ्यो वो नायन ती ते गोर्दी माय उराई एन त्या पहला येन त्या फाडकाल आथल्या कहा का ती आखे फुके त्या फाडकाल आथली ही तेरी आय हरियो ही तोवे ताबडतोड़ ते लोय वोवना बोंद पोड्या एन आय ते पीड़े पाने हारी जाही एहकोय तेल अंगामाय हुमजाय येना मा माने गोती निंगली है ई सुई पोद्रे ताबड़तोड़ वोख्या एन गोर्दे माय पसला फिरी नाख्या मा फाड़काहल कुई आथल्या त्या चेल्हाय त्या लाख्या लोखवा टोवो तो चमखी गोर्दी को है ई तू एत हो तेरी तू आकतो हो माल कुई आथल्या पासे जीए ई को येल तेल एरा हटी ते चमखी एया तोवे ती थे ते बोदल जी काय गोडेल ती जाईन बीती बीती एन कापती कापती त्या पायनी एन त्या पागे पोडीन ती त्याल होगी खोरी खोरी गोठ आखी ते तेल आख्या पोहये तो बोरसे तुल हरा कोला है शांतियो को जो एन तो पीड़े पाने सुटी ओ तो ई बोले तोवेज सोबाये ठिकाना ओदे कर्या गुआस ने कायक माहा येन त्याल आख्या तो पोही मोई गोई ही अमी गुरुजील तोकलीप कहा देत हो पेन इसुई त्या बोलना ऐसे दियान नाय देता सोबाये ठिकाना अधिकार्य लाख्या बी हे मा फोकेत बोर्स दो ते पेत्र याकोब एन याकोबा बहा युहान यहा वाची कादाल बी आप्यारे या देना नाय पासे त्या सोबाये ठिकाना अधिकार्या गुआ उंगे येना तोवे खूब रोडणारे एन दुख ओनारे या गोरबड ओती ते देखी ते माजे मा जाईन त्या लाख्या तुमा कहा गोरबड कोत है एन रोडते है पोही मोही नाय निंदे माहे, तोवे त्या त्या ओहता लाग्या, पेन ते त्या होगहाल बारे काढी देना, एन पोहिये आयुहो अभो एन आपे आर्या महाल लेन पोही आती ता तो माजे गयो, पासे पोहिये आत तो इन त्या ख्या, तोली था कुम, या अर्थो पोही आय तू लाखू उठ, एन ताबड़ तोड़ ती पोही उठीन चला लागी, कहा का ती बारा वो रहा ती, तोवे ते ताबड़तोड़ खूब नवाई कोरा लागे, एक आदाल हुमजाया दहामा एकोय ते त्याहाल ताकी देन उकुम को यो, एन तेल खा दा आख्या।